भारती कवेर्जयति।
प्रेमानं ರಾಮಲಕ್ಷ್ಮಣ
ರಾಮಲಕ್ಷ್ಮಣ ತದಪಿ ಭವಿತ್ವಾರ್ಹ
ராமலக்ஷ்மணம் அல்பாச்சு பரம் பூர்வம் எழுதினார். புனா லக்ஷ்மி நாராயணம் லக்ஷ்மி அபியர்ஹிதம் பூர்வம் அபியர்ஹிதம் நாம பூஜ்யதமம் இதற்கு தத்பூர்வம் பவே மாதா பித்ரோர் மத்தியே மாதா பூஜ்யதம அது பிரதமம் மாதா மாதா மாதிரி பிரதமம் தித்ராணி சூத்ராணி சந்தி அல்பாச்சிதரம் பூர்வம் இத்தேதம் பிரகிருதசம்பந்தம் தது அல்பாச்சிதரம் பூர்வம் தாதுஷ ருக்மிணி கிருஷ்ணோ இத்யத்ர யத்யபி கிருஷ்ணஃ பூஜ்யஃ ததாபி சம்பந்தே கிம் அருந்ததி வசிஷ்டௌ அருந்ததி இத்யத்ர சப்த அதிகா வசிஷ்ட இத்யத்ர நியமம் ததாபி அருந்ததி வசிஷ்டௌ இத்யே உச்யதே
தத்ர அபியர்ஹிதம்
அபியர்ஹிதம் பூர்வம் தம்பத்யோர் மத்யே புருஷஸ்ய அபேக்ஷா அபி ஸ்திரீ ஏவ பூஜ்யதமா தம்பத்யோர் மத்யே ஏவ சர்வதாபி ரிஷீணாம் நாம யதா உச்யதே பிரதமம் பத்னியா ஜியாயாயாஹ நாம உச்யதே அனந்தரம் பத்யுர்நாம
அனுசூயாஸ்த்ரீ
அனுசூயாஸ்த்ரீ தத்ர உச்யதே தத்ர தத்ர தோ காரணம் பூஜ்யதமம் பிரதமம் உக்தவ்யம் அர்த்தா அபிநந்த விஷயம் பகவத் பிரகிருத விஷயம் இதனின் பராக்கிரமச்ச நயச்ச சப்தத்வயம் அஸ்தி நயசப்தம் அஸ்தி பராக்கிரமசப்தம் அஸ்தி அல்பாச்சரம் பூர்வம் இத்தனை கா சப்தம் பிரதமம் உக்தவ்யம் அஸ்தி கிந்து ஸ்லோகே கா சப்தம் உக்தம் அஸ்தி பராக்கிரமநயஹ இதி பராக்கிரமசப்தம் பூர்வம் உக்தம் அஸ்தி ஏக தோஷ கிருத்தம் அஸ்தி தோஷ ந கிம் அஸ்தி அத்ர பூர்வ நிபாதம் பூர்வ நிபாதம் நாம சப்தஸ்ய பூர்வம் பாதனம் பூர்வம் நிபாதனம் கிருதம் நிபாதம் நாம கிம்பாதனம் இத்யர்த்தம் பராக்கிரம நய நித்தியன் மத்தியே பராக்கிரம சப்தம் பூர்வம் பாதித்தவன் ததா கரணீய பராக்கிரம நிபாதனம் ராஜசு பராக்கிரம ஏவ அத்தியமூல்ய குணம் யபி பராக்கிரம நய இது அம்சத்வயம் அஸ்தி தது ராஜ்யாம் விஷயத்து பராக்கிரம ஏவ அத்தியமூல்ய குணம் இது பிராதான்யம் வக்தும் இச்சதி சக அர்த்தம் பராக்கிரம
பிராக்கிரமஸ்யம்
பிரதானி விதுரை தவ திவசம் யோகி ஹே ராஜன் பவதஹ திவச கதம் கதஹ இது சேத் பவான் ஆதினம் யுத்தம் கிருத்தவான் திவசம் யோகி ஆதினம் யுத்தம் கிருத்தவான் யோகி நாம யுத்தம் கிருத்தவான் இத்தர்த்தம் குத்ர இது சேத் பிரதனாத்வனி பயங்கர யுத்தே இத்தர்த்தம் பிரதனாத்வனி நாம பயங்கரே யுத்தே அனந்தரம் தனுர்த்வனி பிரதி தனுர்வனி தனுஷப்தி தாசப்தே தனுர்வனி பிரதி பிரதனாத்வனி யுத்தே தனுஷ பயங்கர சப்தூயத்தை ஸ்ம த ತಾದೃಶೇ ಭಯಂಕರ ವಿಧುರೈಹಿ ನಮ್ಮ ಶತ್ರುಮಿತ್ರ ತವ ದಿವಸಂ ಯೋಹಿ ಸ್ವಯಂ ತವ ಶತ್ರುಭಿ ತವ ಶತ್ರುಭಿ ದಿವಸಂ ಯೋಹಿ ತವ ಶತ್ರುಭಿ ದಿನಂ ಯಾವತ್ ಯುದ್ಧಂ ಕೃತಂ ಭವಾನ್ ಯುದ್ಧಂ ಕೃತಂ ಇತಿ ನ ಯುದ್ಧ ಕೃತವಾನ್ ಇತಿ ನ ತವ ಶತ್ರು ಯುದ್ಧಂ ಕೃತಂ ನಮ ಯತ್ರ ಧನೂನಾಂ ಧನುಷಾಂ ಠಂಕಾರ ಶಬ್ದ ಜಾಯಮಾನ ಆಸೀತ್ ತಾದೃಶೇ ಭಯಂಕರೇ ಯುದ್ಧೆ ಭವತಃ ಶತ್ರವಃ ದಿನಂ ಯಾವತ್ ಯುದ್ಧಂ ಕೃತವಂತ ದಿವಸೇನ ತು ನರಪ ಭವಾನ್ ಅಯುಧ ವಿಧಿ ಸಿದ್ಧ ಸಾಧುವಾದಂ ಭವಾನ್ ಕಿಂ ಕೃತವಾನ್ ಇತಿ ಚೇತ್ ದಿವಸೇನ ಯುದ್ಧಂ ಕೃತವಾನ್ ತೇ ಸರ್ವೇ ದಿವಸಂ ಯುದ್ಧಂ ಕೃತವಂತಃ ತ್ವಂ ತು ದಿವಸೇನ ಯುದ್ಧಂ ಕೃತವಾನ್ ತತ್ ಕೀದೃಶಂ ಇತಿ ಚೇತ್ ವಿಧಿ ಸಿದ್ಧ ಸಾಧುವಾದ ಪದಂ ವಿಧಿ ನಾಮ ಬ್ರಹ್ಮ ಅನಂತರಂ ಸಿದ್ಧ ಆಕಾಶೆ ಸಂಚರಂತೆ ಸಿದ್ಧ ಸಾಧ್ಯಾ ಏತೆ ಸಂಗೇತಿ ಸಾಧು ಸಾಧು ಇತಿ ವದಂತಃ ವಿಧಿನಾ ಸಿದ್ಧೈಃ ಸಾಧ್ಯೈಶ್ಚ ಸಾಧು ಸಾಧು ಇತಿ ವಾದಃ ಯತ್ರ ಕೃತಃ ತಾದೃಶಂ ಯುದ್ಧಂ ವಿಧಿ ಸಿದ್ಧ ಸಾಧುವಾದ ಪದಂ ಭವಾನ್ ದಿವಸೇನ ಯುದ್ಧಂ ಕೃತವಾನ್ ಅಯುದ್ಧ ಸೋ ತೇ ಸರ್ವೇಪಿ ಮಿಲಿತ್ವಾ ದಿವಸಂ ಯುದ್ಧಂ ಕೃತವಂತಃ ಭವಾನ್ ದಿವಸೇನ ಯುದ್ಧಂ ಕೃತವಾನ್ ದಿವಸೇನ ಅಂತೆ ಶಬ್ದ ಪ್ರಯೋಗ ಅತ್ರ ದಿವಸೇನ ಇತಿ ತೃತೀಯ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರಯೋಗ ಅತ್ರ ತು ಅಪವರ್ಗೇ ತೃತೀಯ ಇತಿ ಏಕಂ ಸೂತ್ರವಸ್ತಿ ಅತ್ರ ದಿವಸೇನ ಇತಿ ಅಪವರ್ಗೇ ತೃತೀಯ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಏನ ಅಪವರ್ಗ ಪ್ರಾಪ್ತಿ ಭವಿಷ್ಯತಿ ಅಪವರ್ಗ ನಾಮ ಮೋಕ್ಷ ಮೋಕ್ಷ ಪ್ರಾಪ್ತಿ ಭವಿಷ್ಯತಿ ಸಸ್ಯ ಕಥನಾವಸರೆ ತೃತೀಯ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರಯುಕ್ತವ್ಯ ಇತಿ ಏಕಂ ವ್ಯಾಕರಣ ಸೂತ್ರವಸ್ತಿ ಏನ ಮೋಕ್ಷ ಪ್ರಾಪ್ತಿ ಭವಿಷ್ಯತಿ ಸಸ್ಯ ಪ್ರಯೋಗೆ ತೃತೀಯ ವಿಭಕ್ತಿ ಭವಿ ಅಪವರ್ಗೇ ತೃತೀಯ ಇತಿ ಸೂತ್ರ ಇನ್ನು ಭವಾನ್ ದಿವಸೇನ ಯುದ್ಧಂ ಅಕರೋತ್ ಇತ್ಯಕಃ ಅರ್ಥಃ ಭವತಃ ನಿಶ್ಚಯೇನ ಮೋಕ್ಷ ಪ್ರಾಪ್ತಿ ಭವಿಷ್ಯತಿ ಇತ್ಯರ್ಥ ಅತ್ರ ದಿವಸೇನ ಇತಿ ತೃತೀಯ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರಯುಕ್ತ ಇತಿ ಕಾರಣತಃ ಮೋಕ್ಷ ಪ್ರಾಪ್ತಿ ನಿಶ್ಚಯೇನ ಭವಿಷ್ಯತಿ ಇತ್ಯರ್ಥ ಅಗ್ರಿಮ ದೃಷ್ಟವಾನ್ ಏತೆ ಸಂತೆ ಶ್ಲೋಕಾ ಪ್ರಕೃತಿ ಏಕದೇಶ ತದ್ಧಿತೇನ ಈ ಪ್ರಬಂಧ ಶೃಂಗ
ಸಂದಿಗ್ಧ ತುಲ್ಯ ಪ್ರಾಧಾನ್ಯೇ ಕ್ಷಿಪ್ತಮ ಸುಂದರಂ
ವ್ಯಂಗ್ಯಮೇವಂ ಗುಡಿ
व्यंग्यमेवं गुणीभूत व्यंग्यस्यास्तौ विदा स्मृताः
गुणीभूत व्यंग्यस्य अष्टौ भेदाः स्मृताः अष्टभेदाः चिन्ता भवतु न एतत् सरलमस्ति चिन्ता करणीयम् एकैकस्य एकमेव उदाहरणं पुनः किञ्चित् प्रभेदः अस्ति अस्तु न गुणीभूतलिङ्गस्य अष्टविधाः सन्ति पुनः उपविधाकाः सन्ति तत्र एकं तु अभूतं व्यङ्ग्यार्थः भवति गुणीभूतः भवति पुनः कोऽपि तत्र अगूढः गूढः न भवति अगूढम् पुनः अपरस्याङ्गं सः अन्यस्य अङ्गरूपेण वाच्यसिद्ध्यङ्गं वाच्यार्थस्य सिद्धौ तत् अङ्गरूपेण तिष्ठति तादृशम् अस्फुटं स्फुटतया भवति तादृशं सन्दिग्धम् अनन्तरं तुल्यप्राधान्यम् अक्वाक्षिप्तम् असुन्दरम् इत्येवम् अष्टभेदाः भवन्ति अष्टभेदाः भवन्ति अनन्तरं कामिनी कुचकलशवत् गूढं च मत्करोति अगूढं पुष्टतया स्फुटतया वाच्यायमानमिति गुणीभूते तत्र अगूढं यदस्ति तत् स्फुटतया वाच्यायमानम् इत्युक्ते सर्वथा प्रकाशितमस्ति चेत् चमत्कारं न जनयति इति कृत्वा अगूढं तु स्फुटतया वाच्यायमानम् अगूढमस्ति चेत् तत् पूर्णतया वाच्यायमानं भवति अतः तत्तु गुणीभूतं भवति इत्युक्ते तदेव प्रधानं भवति अगूढं यथा तस्य उदाहरणं दृश्यते तत्र पुनः अर्थान्तरसङ्क्रमितं तदपि अस्ति तत् अगूढम् यस्यासु कृतिरस्कृतिः येत्य सप्तसूची यथा व्यतिकरेण युनक्तिकर्णौ
येत्य सप्तसूची यथा व्यतिकरेण युनक्तिकर्णौ
काञ्ची गुणग्रथनभाजनमेष तोऽस्मि
काञ्ची गुणग्रथनभाजनमेष तोऽस्मि
जीवन्नतं प्रति भवामि किमालपामि
जीवन्नतं प्रति भवामि किमालपामि
अर्जुनस्य वचनम् एतत् अर्जुनः पूर्वं महापराक्रमीरूपेण आसीत् किल इदानीं विराटराजस्य आस्थाने सः बृहन्नलारूपेण वासं कुर्वन् श्रीवेषं कृत्वा सः बृहन्नलारूपेण वासं कुर्वन्ति किल तस्य अर्जुनस्य वचनं यस्य सुहृत्कृततिरस्कृतिः एत्य सप्तसूची व्यथा व्यतिकरेण कर्णं विनस्ति यस्य मम इदानीं कथं जातमस्ति सुहृत्कृततिरस्कृतिः ये सुहृज्जनाः सन्ति ते सर्वे तिरस्कारं कृतवन्तः भवन्ति यस्य असुहृत् नाम शत्रुः शत्रुजनैः कृतः तिरस्कारः मम कर्णौ आगत्य इदानीं पीडयति कथम् इति चेत् सप्तसूचीवत् अतीव सप्तसूचीवत् सप्तसूची यथावत् व्यतिकरणे व्यतिकरणं नाम कष्टं तद्वत् मम कर्णौ युनक्ति इत्युक्ते पूर्वम् अर्जुनः सर्वानपि पीडयन् आसीत् किमपि इत्युक्ते विषयः राजा आसीत् इदानीं तस्य शत्रवः सर्वेपि तम् उद्दिश्य किमपि किमपि वदन्ति अतः तेषां निन्दावचनानि सर्वाणि आगत्य आगत्य एतस्य करणं प्रविशन्ति कथम् इति चेत् सप्तसूचीवत् आगत्य एतस्य करणं प्रविश्य पीडां जनयन्ति तथा मम स्थितिः सः काञ्चीगुणग्रथनभाजनं काञ्चीन वा कटिदेशे द्रियमाणम् आभरणं काञ्ची गावो इति कथ्यते किल तादृशस्य काञ्चीगुणस्य गुणः नाम रज्जुः तस्य ग्रथनरूपकार्यम् इदानीं कुर्वन्ति किमस्ति सः उत्तरराजकुमारी अस्ति किल तस्य काञ्चीबन्धनं तादृशं कार्यं कुर्वन् कुर्वन् अस्ति अतः काञ्ची गुणग्रहणरूपं तादृशकार्यं कुर्वन्नस्ति तद्भाजनम् अहं मन्ये भक्ति सः अहं जीवन्नस्मि जीवन् न सम्प्रति किम् आलपामि तादृशः अहं किं वदामि किम् आलपामि इत्युक्ते एवमहं जीवन्नपि न जीवामि इति तात्पर्यं जीवन् न सम्प्रति जीवन् न सम्प्रति भवामि अजीवन्नपि न भवामि इत्यर्थः यद्यपि जीवामि तथापि अहं न जीवामि इत्यर्थः तादृश अहं किम् आलपामि अत्र जीवन् इत्यत्र अर्थान्तरसङ्ग्रन्थवाक्यध्वनिः जीवन्नस्ति इत्युक्ते कः अर्थः इति चेत् एवं स्त्रीरूपं धृत्वा एवं कथमपि प्राणधारणं कुर्वन्नस्ति इत्यर्थः अन्यत्र जीवन्नस्मि इत्युक्ते कः अर्थः श्वासोच्छ्वासं कुर्वन्नस्मि इत्यर्थः अत्र श्वासोच्छ्वासमात्रं कुर्वन्नस्मि इति न स्त्रीरूपेण शाटिकां धृत्वा कथमपि प्राणधारणं कुर्वन्नस्ति इत्यर्थः एवम् एकः अर्थः अत्र जीवन्निति अर्थान्तरसङ्ग्रन्थवाक्यस्य अयमर्थः अत्र गूढतया वक्तव्यासि अगूढः स्फुटतया ज्ञायते सः अर्थः अतः किं वा भवति इति चेत् उत्तमकाव्यम् इति वक्तुं न शक्यते मध्यमम् इदानीम् अत्र अन्य कोऽपि मुख्यः अर्थः अस्ति इति चिन्तयतु तत्र अत्र एतस्मस्ति व्यङ्ग्य अर्थः गुणीभूतरूपेण अग्रे एतत् अत्यन्ततिरस्कृतस्य उदाहरणं अर्थान्तरसङ्क्रमित अत्यन्ततिरस्कृतस्य अगूढस्य उदाहरणं उन्निद्रकोकनदरेणपि
सङ्गाङ्गा
गायन्ति मञ्जुमधुपा गृहदीर्घिकासु
एतच्चकास्तिजरवेर्नवबन्धुजीव
पुष्पच्चदाभम् उदयाचलचुम्बिबिम्बम् उदयाचलचुम्बिबिम्बम् चकास्ति सूर्यस्य बिम्बम् इदानीं सम्यक् शोभते कथमस्ति इति चेत् एतत् चकास्ति रवेः सूर्यस्य बिम्बं चकास्ति रवेः बिम्बं चकास्ति तद् बन्धुजीवपुष्पच्छदच्छदाभं बन्धुजीव नाम कश्चन पुष्पविशेषः बन्धुजीव पुष्पविशेषः तस्य छदा नाम कान्तिः तद्वदाभं बन्धुजीवपुष्पच्छदाभं सूर्यबिम्बम् इदानीम् उदयाचलचुम्बिबिम्बम् उदयपर्वतः अस्ति उदयपर्वतस्य चुम्बनं करोति इत्युक्ते तत्र स्पृशति तत्र तादृशं सूर्यबिम्बम् इदानीं चकास्ति शोभते पूर्वमन्यदेकमाख्यमस्ति मधुपाः गृहदीर्घिकासु मञ्जु गायन्ति मधुपाः परम्पराः गृहस्य सरोवरेषु सुन्दरं गायन्ति कीदृशाः इति चेत् उन्निद्र कोकनद रेणु पिशङ्गितान्ताः उन्निद्राः नाम विकसिताः उन्निद्राः ये कोकनदाः सन्ति कमलाः सन्ति तेषां रेणुभिः भूरिः भवति किल तेन पिशङ्गित अङ्गाः इत्युक्ते भ्रमराः तत्र प्रविष्टाः प्रथमं कमलस्य रेणवः सर्वेपि भ्रमरेषु लिप्ताः सन्ति अतः भ्रमरस्य शरीरं सर्वमपि पिशङ्गवर्णयुक्तं किञ्चुवण्डनीय पिशङ्गिताङ्गः तादृशाः उन्निद्र कोकनदरेणु पिशङ्गितङ्गाः मधुपाः गृहदीर्घिकासु मधुरं गायन्ति दीर्घिका तर गृहस्य तरति मधुरं ते गायन्ति इदानीं सूर्योदयो जातः अत्र चुम्बति इत्यत्र अत्यन्तवाक्यध्वनिः उदयाचलं सूर्यबिम्बं चुम्बति इत्यत्र चुम्बति इत्यस्य कः अर्थः अत्र तात्पर्यम् इति चेत् स्पर्शः भवति उदयाचलस्य सूर्यस्य स्पर्शः अस्ति इत्यर्थः अतः चुम्बति इत्यस्य साक्षात् यः अर्थः अस्ति सः अर्थः अत्र अत्यन्तं तिरस्कृतः सम्पर्कः अस्ति सम्बन्धः अस्ति इति केवलम् अर्थः पुनः अर्थः भवति इदानीं सुप्रभातं जायमस्ति जायमानमस्ति उत्तिष्ठतु इति अर्थः गण्यते. अयं ध्वनिः वाच्यवत् कुतः चमत्कारः नास्ति अर्थशक्तिमूलम् अमूलम् इत्युच्यते. अत्रापि कणिपाशबन्धनविधिः
द्रोणाग्रिरत्राकृतः दिव्यैरिन्द्रजिदत्र
लक्ष्मणशरैर्लोकान्तरं
प्रापितः
दिव्यैरिन्द्रजिदत्र लक्ष्मणशरैः
दिव्यैरिन्द्रजित् अत्र लक्ष्मणशरैः
लोकान्तरं प्रापितः
केनाप्यत्र मृगाक्षिराक्षसपते
कण्ठाटवी.
रावणस्य मारणादिकं सर्वं कृत्वा पुष्पविमानेन रामः प्रत्यागच्छन् उन्नति अलङ्कायामेव अलङ्कारः प्रस्थितवन्तः. तदा युद्धरङ्गं दर्शयन् रामः सीतां अत्र आसीत् फणिपाशबन्धनविधिः. फणिपाशबन्धनविधिः सर्पास्त्रेण रामलक्ष्मणौ कदाचित् बद्धौ आस्तां किल. फणिपाशबन्धनविधिः विधिः अत्र आसीत्. शक्त्या भवद्देवरे गाढं वक्षति ताडिते सति शक्त्या परिपाशबन्धनविधिः अत्र आसीत्. भवद्देवरे भवत्याः देवरः कः? सीतायाः देवरः भवदेवरे वक्षति गाढं ताडिते सति लक्ष्मणं रावणः इति मन्ये. एकवारं वक्षति सम्यक् ताडयति तदा अर्जुनः मूर्छितः लक्ष्मणः मूर्छां गच्छति. तदा हनुमान् गत्वा गिरिमाने अतः भवद्देवरे वक्षति गाढं ताडिते सति हनुमता द्रोणाद्रिः अत्र आहृतः. तदा आञ्जनेयेन गत्वा
द्रोणपर्वतः
अत्र द्रोणाद्रिः आगतः. द्रोणपर्वतम् आनीतवान् इत्युक्ते प्रतिगमनसमये सीताम् उद्दिश्य एकैकमपि दर्शयन् अत्र एतद् अभवत् अत्र एतद् अभवत् भवद्देवरे वक्षति गाढं ताडिते सति हनुमता द्रोणाद्रिः अत्र आनीतः. दिव्यैः इन्द्रजित् अत्र लक्ष्मणशरैः लोकान्तरं प्रापितः. लक्ष्मणः तस्य दिव्यैः बाणैः अस्मिन्नेव स्थाने इन्द्रजित् अस्ति किल मेघनादः तं लोकान्तरं प्रापितवान्. अतः लक्ष्मणशरैः दिव्यैः इन्द्रजित् अत्र लोकान्तरं प्रापितः प्रेषितः केनाप्यत्र मृगाक्षे अत्रैव अन्येन केनचित् राक्षसपतेः राक्षसराजस्य रावणस्य कण्ठ अटवी कण्ठरूपकाननं किमर्थं कण्ठ अटवी इत्युक्ते तस्य कति कण्ठः इति वदति तस्य कण्ठाटवी कण्ठरूप अटवी केनचित् अत्रैव कृता कृतमस्ति रावणः वदन्नस्ति एवमत्र लक्ष्मणः एवं कृतवान् इन्द्रजित् अत्र गतः सर्वम् उक्त्वा अत्रैव कश्चित् रावणं मारितवान् इति वदन्ति केनापि इति वदन्ति केन कथं
कृतवान्
केनाप्यत्र मृगाक्षि राक्षसपते कृतान्त कण्ठः ಕೇವಲ ಎಂಬುದೇ ಒಂದು ಅಡವಿ ಆ ಅಡವಿಯನ್ನು ಕತ್ತರಿಸಿದ ಕಂಠವೆಂಬ ಅಟವಿ ಕಂಠಾಟವಿ ಅತ್ರ ಕೇನಿ ಕೃತ ಅತ್ರ ಕೇನಾಪಿ ಇತ್ಯತ್ರ ಅರ್ಥಶಕ್ತಿ ಮೂಲ ಅನುರಣನ ರೂಪಸ್ಯ ಅತ್ರ ಕಿಂ ಲಿಖತಿ ಇತ್ಯತೆ ಕೇನಾಪಿ ಇತಿ ಪದಾರ್ಥ ರಾಮಚಂದ್ರಃ ಇತ್ಯರ್ಥ ವಿದ್ಯತೆ ಇತ್ತು ಸಹ ವಾಕ್ಯಂ ಯಾವತ್ ಸ್ಪಷ್ಟಂ ತಾವದೇ ಸ್ಪಷ್ಟಂ ಅಂತ ನಮ್ಮ ಗೀತಾ ರಾವಣಂ ರಾವಣಮಾರನಂ ಸಹ ಜ್ಞಾತವತಿ ಏವ ಅಸ್ತಿ ಅತಃ ಇದನ್ನು ತಾವತಾ ವಾರ್ತಾ ಸರ್ವತ್ರ ಪ್ರಸಿದ್ಧ ಏವ ಅಸ್ತಿ ರಾಮ ಕೋಪಿ ಮಾರಿತವಾನ್ ಇದು ವದಂತಿ ಕೋಪಿ ಇತ್ಯನೇ ರಾಮ ಇತ್ಯ 100% ಸ್ಪಷ್ಟಮೇವ ಅಸ್ತಿ ಅಂತ ಅದರ ಅತ್ರ ಏನಾಪಿ ಪದದಿಂದ ರಾಮಚಂದ್ರನ ಎಂಬುದು ವ್ಯಂಗ್ಯವಾಗುತ್ತದೆ ಆ ವ್ಯಂಗ್ಯವು ವಾಕ್ಯದಷ್ಟೇ ಸ್ಫುಟವಾಗಿದೆ ಆದರೆ ಅದು ಕೂಡ ಪದ್ಯಂ ಅಪರಸ್ಯ ಅಂಗಂ ಅಗೂಢಂ ಇತಿ ಸಮಾಪ್ತಂ ದ್ವಿತೀಯಂ ಅಪರಸ್ಯ ಅಂಗಂ ಅಪರಸ್ಯ ಅಂಗಂ ನಾಮ ಪ್ರತ್ಯೇಕಸ್ಯ ಅಂಗಂ ಭವತಿ ಇತಿ ಪುನಃ ಸುದೀರ್ಘಂ ರಸಾಂಗತಾಯಂಗಂಕರ್ಶನೋತ್ಕರ್ಷಿ
ಮಹಾಭಾರತಯುದ್ಧೆ
ಭೂರಿಶ್ರವಾ ಇತಿ ಕಶ್ಚನ ಸಹ ಮತಃ ಅಸ್ತಿ ಭೂರಿಶ್ರವಾ ತಸ್ಯ ಶವಸ್ಯ ಪುರತಃ ಪತ್ನಿಯಾಹ ರೋದನಂ ಇತಿ ಮನ್ಯ ಸತ್ಯ ಭೂರಿಶ್ರವಸರ ಪತ್ನಿ ತಸ್ಯ ಶವಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ಸಾ ರೋದನಂ ಕುರುತಿ ಹಸ್ತಃ ಅಯಂ ಹಸ್ತಃ ರಶನೋತ್ಕರ್ಷಿ ರಶನ ನಾಮ ತದೇವ ಕಾಂಚಿ ಕಾಂಚಿಯ ಉತ್ಕರ್ಷಂ ಕುರುವನ್ ಆಸೀತ್ ಏನೇನು ಹಸ್ತಸ್ಯ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತೀತ್ ನಾಭಿ ಊರು ಜಗನಾದಿಕಂ ಸ್ಪರ್ಶತಿ ಸ್ಮ ಏವಂ ಕರಃ ಏವಂ ಪ್ರವರ್ತಿ ಸ್ಮ ಅಂತ ತಾವದಂತೆ ವಸ್ತುತಃ ಏತತ್ಸರ್ವಂ ಶೃಂಗಾರರಸ ಸಮಯೇ ವರ್ಣನೀಯಃ ವಿಷಯಃ ಇತಿ ಇತ್ತು ಅತ್ರ ಕಃ ವಿಷಯ ಅಸ್ತಿ ಇದಾನೀ ಕರುಣ ಶವಸ್ಯ ಪುರತಃ ರೋದನಂ ಕುರುತಿ ಕಿಂತು ತದಪಿ ಅತ್ರ ಕಿಂ ಭವತಿ ಕರುಣರಸಸ್ಯ ಅಂಗತ್ವೇನ ತಿಷ್ಠತಿ ಏಕಃ ರಸಃ ಅನ್ಯಸ್ಯ ರಸಸ್ಯ ಅಂಗಂ ಭವಿತುಂ ಅರ್ಹತಿ ಚಾರ್ಷಪ್ರಸಂಗೇಷು ಶೃಂಗಾರಸ ಕರುಣರಸಕ್ಕೆ ಅಂಗತ್ವೇನ ಸ್ಥಿತಮಸ್ತಿ ಏನ ಕಾವ್ಯತ್ವ ಹಾನಿ ಶೃಂಗಾರ ಕರುಣವು ಕರುಣಸ್ಯ ಅಂಗರೂಪೇಣ ಶೃಂಗಾರಸ
ರಕ್ಷಣೆ ಕಾಂಚಿ
ಕಾಂಚಿ ಕಾಂಚಿ ಹಸ್ತ ಕಿಂ ಕಿಂ ಕಾರ್ಯಂ ಕರೋತಿ ಅಂದ್ರೆ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸಸ್ಯ ಶರೀರಸ್ಯ ಏಕೈಕ ಅಂಗಂ ಗೃಹೀತ್ವಾ ಏತದೇನು ಆಚರತೆ ಸ್ಮರತಿ ರಸಸ್ಯ ಏಕಃ ರಸಃ ಅನ್ಯಸ್ಯ ರಸಸ್ಯ ಅಂಗಂ ಭವತಿ ಇತ್ಯಸ್ಯ ಏತ ಉದಾಹರಣಂ ದರ್ಶಿತಂ ಏಕ ರಸ ಅನ್ಯಸ್ಯ ಭಾವಸ್ಯ ಅಂಗಂ ಭವತಿ ಇತ್ಯಸ್ಯ ಉದಾಹರಣಂ ದರ್ಶಿತಂ
ತೈಲಾಕಾಲಯಫಾಲಲೋಚನರುಚ
ನಿರ್ವರ್ತಿತಾಲಹ್ತಕ
ನಿರ್ವರ್ತಿತಾಲಹ್ತಕ
ವ್ಯಕ್ತಿಪಾದನಖನಖದ್ಯುತಿಃ
ಕಾಂತಿಕೋಕನದಾನುಕಾರ
ಗಿರಿಭುವಃ ಪಾದನಖದ್ಯುತಿಃ ವಹತ್ರಾಯತಾಂ ಗಿರಿಭೂಃ ಪಾರ್ವತಿ ಭೀಮಾವತ್ ಪರ್ವತಸ್ಯ ಪುತ್ರಿ ಗಿರಿಭೂಃ ಯಾ ಪಾರ್ವತಿ ಅಸ್ತಿ ತಸ್ಯಾಃ ಪಾದನಖಕಾಂತಿಃ ಪಾದಾಯ ಪಾದಯೋಃ ಯೇ ನಖಾಃ ಸಂತಿ ನಖಾನಾಂ ಕಾಂತಿಃ ಪಾದನಖದ್ಯುತಿಃ ಸದಾ ವಿಶ್ವಾಂತ್ರಾಯತಾಂ ಭವತಾಂ ರಕ್ಷಣಂ ಕರೋತು ಕುರುವಂತು ಕರೋತು ನಖದ್ಯುತಿಃ. ಸಾ ಕೀದೃಶಿ ಅಸ್ತಿ ಇತಿ ಚೇತ್ ಕೈಲಾಸಾಲಯ ಫಾಲ ಲೋಚನ ರುಚ ನಿರ್ವರ್ತಿತ ಅಲಕ್ತಕ ವ್ಯಕ್ತಿಃ. ಅನ್ಯಾಃ ಸರ್ವಾಃ ಸುಂದರ್ಯಃ ಕಿಂ ಕುರ್ವಂತಿ ಇತಿ ಚೇತ್ ಪಾದನಖಸ್ಯ ಸೌಂದರ್ಯ ವರ್ಧನಾರ್ಥಂ ಆಲಕ್ತಕರಸಂ ಲೇಪಯಂತಿ. ಪಾದನಖೇಷು ಅಪಿ ಲೇಪಯಂತಿ. ಏಷಾ ತಸ್ಯ ಲೇಪನಂ ನ ಕೃತವತಿ ಕಿಂತು ರಕ್ತವರ್ಣಾಃ ಸಂತಿ ಕಥಂ ಇತಿ ಚೇತ್ ಕೈಲಾಸಾಲಯ ಕೈಲಾಸವಾಸಃ ಅಸ್ತಿ ಕಃ ಈಶ್ವರ. ಈಶ್ವರಸ್ಯ ಹಾಲಲೋಚನಂ ಅಸ್ತಿ. ಹಾಲೇಕಂ ಲೋಚನಮಸ್ತಿ ತಸ್ಯ ತೃತೀಯಂ ಲೋಚನಮಸ್ತಿ. ತಸ್ಯ ಲೋಚನಸ್ಯ ಕಾಂತ್ಯ ಅಲಕ್ತಕ ವ್ಯಕ್ತಿ ನಿರ್ವರ್ತಿತ. ಈಶ್ವರಸ್ಯ ತೃತೀಯ ಲೋಚನಸ್ಯ ಕಾಂತ್ಯ ಪಾರ್ವತ್ಯಾ ನಖಾಃ ಸರ್ವೇಪಿ ಅಲಕ್ತಕರ ಸಲಿಪ್ತಾಃ ಇವ ದೃಶ್ಯಂತೆ. ಇತ್ಯುಕ್ತೆ ಖರ್ಚಿಲ್ಲದೆ ಅಲಕ್ತಕ ರಸಸ್ಯ ಲೇಪನಂ ವಿನಾ ಇವ ಈಶ್ವರಸ್ಯ ಫಾಲಲೋಚನಸ್ಯ ಪ್ರಭಯ ಪಾರ್ವತ್ಯಾ ನಖಾಃ ಸರ್ವೇಪಿ ಅಲಕ್ತಕ ಲಿಪ್ತಾಃ ಇವ ದೃಶ್ಯಂತೆ. ತಾದೃಶಾಃ ನಖಾಃ ನಖಾನಾಂ ಕಾಂತಿಃ ಭವತಾಂ ರಕ್ಷಣಂ ಕುರ್ವಂತು. ಕೈಲಾಸಾಲಯ ಪಾಲಲೋಚನ ರುಚ ರುಚ ನಾಮ ಕಾಂತ್ಯ ನಿರ್ವರ್ತಿತ ಅಲಕ್ತಕ ವ್ಯಕ್ತಿ ಪಾದ ನಖದ್ಯುತಿಃ ಗಿರಿಭುವ ಸಾವ ತದಾ ಸ್ಪರ್ಧಾ ಬಂಧ ಸನ್ನಿಧ್ಯ ಸುಧಣಂ ಗೂಢಾಲಯ ನೇತ್ರಯೋ ಕಾಂತಿ ಕೋಕನದಾನುಕಾರ ಸರಸ ಸದ್ಯ ಸಂಸ್ಕಾರ್ಯತೆ. ಕಿಂ ಕ್ರಿಯತೆ ತಯಾ ಕಾಂತ್ಯಾ ಇತಿ ಚೇತ್ ಸಾ ಕಾಂತಿಃ ರಕ್ತೋತ್ಪಲೌ ಯೌ ರಕ್ತೋತ್ಪಲಾನಿ ಯಾನಿ ಸಂತಿ ಕೋಕನದಾನುಕಾರ ಸರಸ ಕೋಕನದ ನಾಮ ರಕ್ತೋತ್ಪಲ ತಸ್ಯ ಅನುಕರಣಂ ಕರೋತಿ ತದ್ವತ್ ಉಕ್ತ ನೇತ್ರಯೋಃ ಕಾಂತಿಃ ಅಸ್ತಿ ಸಾ ಸ್ಪರ್ಧಾರ್ಥಂ ಯುಕ್ತಾ ಇವ ದೂರೀಕರೋತಿ. ರಕ್ತೋತ್ಪಲಕಾಂತಿಃ ದೂರೀಕೃತಾ ಭವತಿ ಕೋಕನದ ಅನುಕಾರ ಸರಸಾ ಕಾಂತಿಃ ನೇತ್ರಯೋಃ ಕಾಂತಿಃ ಸತ್ಯಃ ಇವ ಸಮುತ್ತಾರ್ಯತೆ. ಪಾರ್ವತ್ಯಾ ನೇತ್ರಯೋಃ ಕಾಂತಿಃ ರಕ್ತೋತ್ಪಲಸ್ಯ ಕಾಂತಿಃ ತಾಂ ನೇತ್ರೋತ್ಪಲಸ್ಯ ಕಾಂತಿಮಪಿ ನಖಕಾಂತಿಃ ದೂರೀಕರೋತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ನಖಕಾಂತಿಃ ತಥೋಪಿ ಉತ್ತಮಃ ಸ್ವೀಕರ್ತಃ. ಅಥ ತಾದೃಶೀ ಪಾರ್ವತ್ಯಾ ನಖಕಾಂತಿಃ ಭವತಾಂ ರಕ್ಷಣಂ ಕರೋತಿ. ಅತ್ರ ಭಾವಃ ಕಃ ಭಾವಃ ಅಸ್ತಿ ಚೇತ್ ಭಕ್ತಿಭಾವಃ. ಭಕ್ತಿಭಾವೆ ರಸಸ್ಯ ಅಂಗತಃ ಅಸ್ತಿ. ರಸಃ ಕಃ ಇತಿ ಚೇತ್ ದೇವತಾಂಶೇ ಕರೋತಿ ಆಪದಿ ಶೃಂಗಾರ ಶೃಂಗಾರರಸ ಇವ ಇದಾನಿ ಪ್ರಣಯಕೋಪ ಇತ್ಯಸ್ತಿ ಪ್ರಾಯ ಕಿಂತತ್ ಕಮಲಕಾಂತಿ ಕಮಲಕಾಂತಿ नखकान्तिः अपसारयति संस्कार्यते इति किल कोपेन व्यवहारं करोति अतः तादृशव्यवहारः उक्तः अस्ति नोणितः अस्ति इति कारणतः शृङ्गाररसः शृङ्गाररसस्य पार्वतीविषयकभक्तिभावे अङ्गम् भावस्य भावे अङ्गत्वं यः भावस्य भावाङ्गतायाम् अपराङ्गम्
आश्चर्येण मुहुर्मुहुः स्तुतिमिति प्रस्तौमि यावद्भुवः तावद्बिभ्रतिमां स्मृतस्तवभुजो वाचस्ततो मुद्रिताः
महाराजस्य विषये चाटुवचनानि वदन्ति किल तादृश कश्चन वदन्ति भूम्याः वर्णनं कर्तुम् उद्युक्ताः कीदृश इति चेत् अत्युच्चाः परितः स्फुरन्ति गिरयः परितः अत्यन्तम् उन्नताः गिरयः दृश्यन्ते हिमालय अस्ति गिरपर्वतः अस्ति बहवः गिरयः परितः अत्युच्चाः गिरयः स्फुरन्ति स्थाराः अम्भोदयः सन्ति दृश्यन्ते इत्युक्ते अन्ये बहवः सागराः अत्यन्तं विशालस्थाराः नाम विस्ताराः विस्ताराः अम्भोदयः अत्र स्फुरन्ति एतान् बिभ्रति त्वं क्लान्ता नासि हे भूमे एतादृशपर्वतान् एतान् सर्वान् सागरान् धरन्ती अस्ति किल भवती भवत्याः श्रमः भवति वा भवती न क्लान्ता अस्ति तादृश्यै तुभ्यं नमः इति भूमिं वर्णयितुम् अहम् उद्युक्तः हे भूमे एतावतः पर्वतान् एतान् सागरान् सर्वान् वहन्ती अपि क्लेदं न क्लेशं नानुभवति अतः तुभ्यं नमः इति आश्चर्येण मुहुः मुहुः स्तुतिं यावत् प्रस्तौमि आश्चर्येण पुनः पुनः भूम्याः स्तवनं यदा अहं करोमि तदा तावत् इमां बिभ्रत् तव भुजः मया स्मृतः तदा मया स्मृतम् एतां भूमिं भवान् स्वभुजाभ्यां वहन् अस्ति किल तव भुजेन महाराजः इत्युक्ते भूमिपालः भूमिं पालयति कथं पालयति इति चेत् स्वभुजेन तत् भूभृत् इति वदन्ति महाराजः अतः सः भूमिं भवान् वदन् अस्ति भवतः भुजः अतः भवतः भुजः मया स्मृतः अतः मम वाचः उद्धृतः भूम्याः वर्णनं कर्तुम् उक्तवान् किल भूमिः बहु विशिष्टा इत्यादि मम मुखं स्वयं पिहितं बभू वाचः मुद्रितः अत्र भूमिविषयेपि रतिः राजविषयेपि रतिः अतः भूविषया रथ्यार्थ्यः भावः राजविषयस्य रतिभावस्य अङ्गम् अस्ति अतः नास्ति भक्तिः अस्ति भूविषये भक्तिः अस्ति महाराजस्य विषये भक्तिः अस्ति भक्तिभावः रतिभावः एकस्य वयम् एकं श्लोकं रसाभासभावाभासयोः भावाङ्गतायाम् अपराङ्गता बन्दी कृत्य नृपद्विषां मृगदृशः
पश्यन्ति
प्रणमन्ति लान्तिपरितः
बन्दिते
सैनिकाः
अस्माकं
सुकृतैर्दृशो निपतितः
औचित्यवारान्निधे
विध्वस्ता विपदोऽखिलाः दधिः
प्रत्यर्थिभिः स्तूयते
महाराजस्य वर्णनं कश्चन महाराजः अस्ति बन्दीकृत्य नृप द्विषां मृगदृशः ताः पश्यतां प्रेयसां ते सैनिकाः तव सैनिकाः किं कुर्वन्ति नृप द्विषां द्वेष्टारः शत्रवः द्विषां मृगदृशः शत्रूणां महिलाः याः सन्ति ताः बन्दीकृत्य बन्दिरूपेण ताः गृहीत्वा बन्दीकृत्य कदा इति चेत् प्रेयतां पश्यतां तेषां पतयः यदा पश्यन्तः भवन्ति तदा एव अहं गृहीत्वा श्लिष्यन्ति आलिङ्गनं कुर्वन्ति प्रणमन्ति लान्ति नाम आनयन्ति परितः चुम्बन्ति इत्युक्ते शत्रवः इदा सन्ति अतः शत्रूणां महिलाः स्वीकृत्य ते मित्रं कुर्वन्तः सन्ति श्लिष्यन्ति प्रणमन्ति लान्ति तत्र चुम्बन्ति एकं वाक्यं चुम्बन्ति तदा शत्रवः सर्वेपि एतद् दृष्ट्वा किं कुर्वन्तः सन्ति इति चेत् अस्माकं सुकृतैः दृशोः निपतितः औचित्यवारां निधे विध्वस्ता विपदः किलाः दरितैः प्रत्यर्थिः श्रूयते एवं यदा एषः महाराजः कृतवान् तदा शत्रवः सर्वेपि एतं महाराजं दृष्ट्वा किं वदन्तः सन्ति इति चेत् अस्माकं सुकृतैः दृशोः निपतितः अस्माकं पुण्यवशात् भवान् अस्माकं पुरतः आगतः इत्युक्ते ते किमपि कर्तुं न शक्नुवन्ति एतस्य महाराजस्य सन्तोषः जनयितव्यः किल सौभाग्यवशात् अस्माकं पुरतः भवान् आगतः हे औचित्यवारान्विधे औचित्यसागरा हे महाराज अस्माकं सकलाः अपि विपदः उद्भस्ताः इति प्रत्यर्थिभिः श्रूयते शत्रवः एतं महाराजमेव कुर्वन्तः सन्ति कुत्र स्थितिः इत्युक्ते एषः महाराजः तेषाम् उपरि आक्रमणं कृतवान् एतस्य जयः अभवत् एतस्य सैनिकाः विजयोत्सवम् कुर्वन्ति पराजिताः ते किं कुर्वन्ति महाराजः मारयेत् किल तदर्थं ते उल्टा वदन्तः सन्ति भवान् अस्माकं रक्षकः भवान् भवतः अस्माकं सौभाग्यवशात् भवतः दर्शनम् अभवत् सर्वं वदन्तः सन्ति अत्र भावस्य रसाभासः कुत्र इति चेत् शत्रूणां नारीषु एते एवं व्यवहारं कुर्वन्तः सन्ति लान्ति चुम्बन्ति इत्यादिकं सर्वमस्ति किल अतः रसाभासः तथैव भावाभासः कुत्र इति चेत् एषः महाराजः शत्रुः शत्रुमुद्दिश्यापि भवान् तादृशः इति वर्णयन् कृतवन्ति किल अतः भावाभासः रसाभासः भावाभासः एतयोः निवर्तनं कृते कन्नडे तद्दत्तम् ಅನೌಚಿತ್ಯ ಪ್ರವರ್ತಿತವಾದ್ದರಿಂದ ಅದೊಂದು ಶೃಂಗಾರದ ಆಭಾಸ ಶತ್ರುರಾಜನ ಬಗ್ಗೆ ಆದರ ಭಕ್ತಿ ಉಂಟು ಅದು ಹೊರತಾದ್ರಿಂದ ಇದು ಭಾವಾಭಾಸ ಏನು ರಸಾಭಾಸ ಭಾವಾಭಾಸ ಇರುವ ಉದಾಹರಣೆ ಭವತ್ ಇದು ಪುನಃ ಇತೋಪಿ ಉದಾಹರಣೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಸ್ವಹ ಶಕ್ಯತೆ ವಾ
ಶಕ್ಯತೆ
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ